93.5 रेड एफएम वर 10:42 चा मुहूर्त रुद्र आहे तुमच्या सोबत मॉर्निंग नंबर 1 मध्ये. आणि मॉर्निंग नंबर 1 मध्ये बोलणं सुरू आहे प्रवासाबद्दल. जर्नी जो बहुत अच्छी लगी, बऱ्याच लोकांनी बरेचसे अनुभव शेअर केले. थोडा वेळापूर्वी आला होता फोन मेघाचा, ती म्हणते की तिचे पप्पा तिला कधीच बाहेर फिरायला घेऊन जात नव्हते. अचानक त्यांनी कोकण ट्रिप काढली आणि कोकणात जाऊन त्यांना प्रचंड मजा आली. वाय रे वा, क्या बात आहे. कोकणात ॲक्च्युली खूप भारी वाटतं. आता असे अशा गोष्टी ऐकल्यानंतर परत जायची इच्छा होते मनामध्ये. कंट्रोल करा, सुट्ट्या मिळतील का नाही मिळणार हे खूप मोठे प्रश्न आहेत आपल्या आयुष्यातले. पॉंडिचेरीला जाणं झालं होतं बबनचं. बबन ज्यानं आपल्यासोबत बर्थडे सेलिब्रेशनमध्ये सुद्धा आज पार्टिसिपेट केलं, त्यांच्या मित्राचा वाढदिवस सेलिब्रेट केला, त्या बबनचं असं म्हणणं होतं की पॉंडिचेरीला जाणं झालं त्याचं आणि तिकडचं सगळं निसर्ग सौंदर्य पाहून तो भुलून गेला होता. वा रे वा. कैक लोक बरं का, म्हणजे मला हे असं उगाच असं जाणवलं सुचलं की कितीतरी लोक आता बाहेर शहरामध्ये रेड एफ एमवर समजा असा एखाद्याने विषय काढला बुवा तर ते नाशिकचं पण नाव सांगत असतील ना. किती भारी, मस्त, एक नंबर. अपना नाशिक किसके सब है आशिक. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते रहो. बेसिक लेवलच्या कविता होत्या.